श्री दासबोध, दशक सहावा, देवशोधन, समास सातवा, सगुण भजन।
श्री राम ज्ञाने दृश्य मिथ्या जाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरूपावे ज्ञानाहुनी श्रेष्ठ सेना तरी का पाहिजे उपासना उपासनेने जना काये प्राप्त मुख्य सार ते निर्गुण तेथे दिसे चिना सगुण भजन केलियाचा गुण मज निरूपावा जे समस्त नासिवंत त्यासी भजावे किन्निमित्य सत्य सांडून असत्य कोणे भजावे असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कासया करावा निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यया येतो सगुण काये देव पाहातो सांगा स्वामी सगुण नासिवंत ऐसा सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी काशासाठी आता भजन करू स्वामीचे भिडेने बोलवेना ये रवी हे काहीच मानेना साध्यची जालिया साधना का प्रवर्तावे ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण वचन भंग करिता विलक्षण सहजेचे झाले म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना हे तो पाहाता अनुमाना काहीच नये स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरूपावा। वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे कारणे किंवा नाही। करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटे ना। जनाचे समाधान राहावे, आपुले पारिखे ओळखावे, आणि भजनची मोडावे हे कोण ज्ञान। ज्ञान विवेके मिथ्या जाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा। साहेबा सलोटांगणी जावे, नीचा सारी खे भावे, आणि देवास नमनावे हे कोण ज्ञान। हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवीरंक भजे सिना तरी काय गेले। आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता। त्याचे आम्ही सेवक जन, सेवे करिता जाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की। गुरु सांगती सारा सार, त्यास कैसे म्हणावे असार। तुझ काय सांगणे विचार, शहाणे जाणती। समर्थाचे मनीचे तुटे, तेची जाणावे अदृष्ट खोटे। राज्यपदा पासून करंटे चेवले जैसे, मी थोर वाटे मनी, तो नभे ब्रह्म ज्ञानी। विचार पाहाता देहाभिमानी, प्रत्यक्ष दिसे वस्तु भजन करीना, न करी ऐसे ही म्हणेना। तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली, नाते ज्ञान ना भजन, उगाची आला देहाभिमान। येथे नाही कि अनुमान, प्रत्यय तुझा तरी आता ऐसे न करावे। रघुनाथ भजनी लागावे। तेणे चे ज्ञान बोलावे चले नाहीसे। करी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार। ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले। मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासून जाते। कृपा केलिया रघुनाथे प्रचितयेते। रघुनाथ भजने ज्ञान जाले। रघुनाथ भजने महत्व वाढले। म्हणूनिया तुवा केले पाहिजे आधी। हे तो आहे सप्रचित आणि तुझ वाटेना प्रचित। साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा। रघुनाथ स्मरोनि कार्य करावे। ते तत्काळची सिद्धी पावे। करता राम हे असावे अभ्यांतरी। करता राम मीन भे आपण। ऐसे सगुण निवेदन। निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे। मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा। प्रचित पाहासी तरी आता शीघ्रची पाहे। मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी। राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप। येके भावने साठी देवासी पडे तुटी। काते होए कृपा दृष्टी देव करता भाविता। आपण आहे दो दिसांचा आणि देव बहुता काळांचा। आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे। या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिते बहुत जन। ब्रह्मादिक आदि करून राम भजनी तत्पर। ज्ञान बळे उपासना आम्ही भक्त जरी मानूना। तरी या दोषाचा पतना पावो अभक्तपणे। देव उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे। अप्रमाण ते श्लाघ्यवाणे नव्हे कि श्रेष्ठा। देहास लागली उपासना आपण विवेके उरेना। ऐसी स्थिति सज्जनांतरीची, सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते। दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न जैसे, मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना। दृश्य मिथ्या साधुजना कळोवाले, आक्षेप जाला श्रोतयासी, मिथ्या तरी का दिसते आमासी। याचे उत्तर पुढिले समासी बोलिले असे।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास सातवा।